योहानाचे पहिले पत्र अध्याय एक. जे आरंभापासून होते ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्याने आम्ही जे पाहिले आणि न्याहाळले आहे, जे आमच्या हाताने हाताळले, त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन आम्हास प्रगट झाले, आम्ही ते पाहिले आहे, त्याविषयी आम्ही साक्ष देतो आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हास घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हास प्रगट केले गेले. आम्ही जे पाहिले व ऐकले आहे ते आम्ही आता तुम्हालाही घोषित करीत आहोत, ह्यासाठी की तुमचीही आमच्यासोबत सहभागिता असावी. आमची सहभागिता तर देवपिता व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचबरोबर आहे. तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही या गोष्टी तुम्हास लिहितो. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तोच आम्ही तुम्हास सांगत आहोत. देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. जर आम्ही म्हणतो की आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो, तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. जर आम्ही असे म्हणतो की आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे कबूल करतो तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल आणि आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही तर आम्ही त्यास लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. यहोनाचे पहिले पत्र अध्याय दोन. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हास या गोष्टी लिहित आहे. पण जर तुम्हापैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान आहे तो आहे. तो केवळ आमच्याच पापासाठी नव्हे तर सगळ्या जगाच्याही पापाबद्दल प्रायश्चित झाला आहे. जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्यास खऱ्या अर्थाने ओळखले आहे. जो कोणी असे म्हणतो मी देवाला ओळखतो परंतु त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो खोटे बोलत आहे आणि त्याच्या ठाई सत्य नाही. पण जर कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती पूर्णत्वास गेली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने जसा येशू ख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे. प्रियानो, मी तुम्हास नवी आज्ञा लिहित नाही परंतु जी आज्ञा तुम्हास आरंभापासून देण्यात आली आहे ती जुनी आज्ञा लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले ते ती जुनी आज्ञा होय, तरी मी एक प्रकारे नवी आज्ञा लिहित आहे. ती ख्रिस्तात आणि तुमच्यात सत्य आहे, कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश अगोदरपासूनच प्रकाशात आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या भावांचा द्वेष करीतो तो अजून अंधारातच आहे. जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये अडकण्याचे कारण नसते. पण जो आपल्या भावांचा द्वेष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्यास कळत नाही, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केले आहेत. प्रिय मुलांनो, मी तुम्हास लिहित आहे कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झालेली आहे. वडिलांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्यास तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हास लिहित आहे कारण दुष्टावर तुम्ही विजय मिळवला आहे. लहान मुलांनो, मी तुम्हास लिहिले आहे कारण तुम्ही पित्याला ओळखता. वडिलांनो, मी तुम्हास लिहित आहे कारण तुम्हास पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हास लिहित आहे कारण तुम्हास पिता माहीत आहे. वडिलांनो, मी तुम्हास लिहिले कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे त्याची तुम्हास ओळख झाली आहे. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले कारण तुम्ही बळकट आहात. देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे. जगावर किंवा जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराविषयीची पुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत, पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्व काळपर्यंत जगेल. मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत. ह्यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटली घटका आहे. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते. ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. पण जो पवित्र त्याच्यापासून तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. तुम्हा सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हास लिहिले आहे असे नाही. तुम्हास ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही म्हणून लिहिले आहे. येशू हा ख्रिस्त आहे असे नाकारणारा लबाड नाही काय? जो पित्याला आणि पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्त विरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारतो त्यास पिता लाभत नाही, पण जो पुत्राला स्वीकारतो त्यास पिता लाभला आहे. तुमच्याविषयी जे म्हणावायचे तर जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहो, तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. आणि देवाने आम्हा जे देण्याचे अभिवचन दिले ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय. जे तुम्हास फसवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हास या गोष्टी लिहित आहे, पण तुम्हाविषयी म्हणावायचे तर त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हास कोणी शिकवण्याची गरज नाही. त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही. तुम्हा सर्व गोष्टीविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हा शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा. म्हणून आता प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा यासाठी की जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा आम्हास धैर्य मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही. जर तुम्हास माहीत आहे की ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हास कळेल.
यहोनाचे पहिले पत्र अध्याय 3. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्या देवपित्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोत. ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही कारण त्यांनी त्यास ओळखले नाही. प्रियानो, आता आम्ही देवाची मुले आहोत आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे आम्हास माहीत नाही. तरीही आम्हास माहीत आहे की जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू, कारण तो जसा आहे तसे आम्ही त्यास पाहू. आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुद्ध आहे तसा तो आपणाला शुद्ध करीतो. प्रत्येकजण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो, कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. तुम्हास माहीत आहे की पापे हरण करण्यासाठी तो प्रगट झाला, त्याच्याठाही पाप नाही. जो कोणी त्याच्याठाही राहतो तो पाप करत नाही. जो कोणी पाप करतो त्याने त्यास पाहिले नाही आणि त्यास ओळखले नाही. प्रिय मुलांनो, तुम्हास कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणारा न्यायसंपन्न आहे. जो पाप करतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान आरंभापासून पाप करत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही, कारण त्याचे बीज त्याच्यामध्ये राहते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही कारण तो देवापासून जन्मला आहे. यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्वाने वागत नाही तो देवाचा नाही, व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोही नाही. आपण एकमेकावर प्रीती करावी हा संदेश आपण आरंभापासून ऐकला तो हाच आहे. काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काईनाची कृत्य दुष्ट होती आणि तर त्याच्या भावाची कृत्य न्यायी होती. बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. आपल्याला माहीत आहे की आपण मरणातून जीवनात गेलो आहोत कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करीतो. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तो खुनी आहे, आणि तुम्हास माहीत आहे की खुनी मनुष्याच्या ठाई सार्वकालिक जीवन राहत नाही. ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला, यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो? प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीवेने नव्हे तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी. यावरून आपण ओळखू की आपण सत्याचे आहोत व त्याच्यासमोर आपल्या अंतकरणाला धैर्य देऊ. कारण जर आपले अंतकरण आपल्याला दोषी ठरवते तर आपल्या अंतकरणापेक्षा देव थोर आहे आणि तो सर्व काही जाणतो. प्रिय मित्रांनो, वाईट करण्याबद्दल जर आमचे अंतकरणे आम्हास दोष देत नाहीत तर देवाकडे जाण्यासाठी आम्हास धैर्य आहे.
आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते, कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो
आणि त्यास जे आवडते ते करतो. तो आम्हास अशी आज्ञा आहे की त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकावर प्रीती करावी. जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो. आणि त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळून येते की तो आपल्या ठाई राहतो. जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो. आणि त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला कळून येते की तो आपल्या ठाई राहतो. यहोनाचे पहिले पत्र अध्याय 4. प्रियानो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका, परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा, कारण जगात पुष्कळ खोटे संदेश निघाले आहेत. अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा. येशू ख्रिस्त देह धारण करून आला. हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे, आणि जो प्रत्येक आत्मा येशूला कबूल करत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे. तो जगात आताही आहे. अशा प्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा. येशू ख्रिस्त देह धारण करून आला. हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे, आणि जो प्रत्येक आत्मा येशूला कबूल करत नाही तो देवापासून नाही. हाच ख्रिस्त विरोधकाचा आत्मा आहे. तो येणार हे तुम्ही ऐकले आहे. तो जगात आताही आहे. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाच्या हात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे, कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा जो तुमच्यामध्ये आहे तो महान देव आहे. ते आत्मे जगाचे आहेत म्हणून ते जगाच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रगट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. प्रियानो, आपण एकमेकावर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून आहे, आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येकजण देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठवला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हा जीवन मिळावे. अशा प्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एक पुत्राला आमच्या पापाकरता प्रायश्चित्त म्हणून पाठवले. यातच खरी प्रीती आहे. प्रियानो, जर देवाने आमच्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकावर प्रीती केलीच पाहिजे. देवाला कोणी कधी पाहिले नाही, पण जर आपण एकमेकावर प्रीती केली तर देव आपल्यामध्ये राहतो व त्याची प्रीती आपल्यात पूर्ण होते. अशा प्रकारे आम्हा समजू शकते की तो आमच्यामध्ये राहतो व आम्ही त्याच्यामध्ये राहतो. त्याने त्याच्या आत्म्यातून आपल्याला दिले आहे. ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की जगाचा तारणारा म्हणून पित्याने पुत्राला पाठवले आहे. जर कोणी येशू हा देवाचा पुत्र आहे हे कबूल करतो तर त्याच्या ठाई देव राहतो आणि देव त्याच्यामध्ये राहतो. जर कोणी येशू हा देवाचा पुत्र आहे हे कबूल करतो तर त्याच्या ठाई देव राहतो आणि देव त्यांच्यामध्ये राहतो. आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे, आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्यामध्ये राहतो. ह्यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केली आहे यासाठी की न्याय ठरण्याच्या दिवशी आम्हास धैर्य असावे, कारण जसा तो आहे तसेच आपणही या जगात आहोत. प्रीतीच्या ठाई भीती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे, आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली म्हणून आपण प्रीती करतो. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे, कारण डोळ्यापुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही तर त्यास न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे.
योहानाचे पहिले पत्र अध्याय 5. येशू हा ख्रिस्त आहे. असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मला आहे, आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो तो त्याच्यापासून जन्मल्यावरही प्रीती करतो. देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलावर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे, आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत, कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळवणारा कोण आहे? जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त. केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला. आत्मा हा साक्ष देणारा आहे, कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत, आत्मा, पाणी आणि रक्त. या तिघांची एकच साक्ष आहे. जर आम्ही मनुष्याने दिलेली साक्ष स्वीकारतो तर देवाने दिलेली साक्ष त्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या पुत्राविषयीची आहे. जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही त्याने देवाला लबाड ठरवले आहे, कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे,
आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठाई आहे. ज्याच्याजवळ पुत्र आहे त्या जीवन आहे, पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्या जीवन नाही. जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहित आहे ह्यासाठी की तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे याविषयी तुम्हास कळावे. आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल, आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो हे आपल्याला ठाऊक आहे. म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे. जर एखाद्याला त्याचा बंधू पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्यास जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणाऱ्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही. सर्व अनिती हे पाप आहे, पण असेही पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही. आम्ही जाणतो की जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करत नाही. जो देवापासून जन्मला आहे देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्यास हात लावू शकत नाही. आम्हास माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत आणि संपूर्ण जग त्या वाईटाच्या नियंत्रणाखाली आहे, पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हास समजबुद्धी दिलेली आहे यासाठी की जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्या ठाई, म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ठाई आपण आहोत, हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे. माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.